नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये सध्या आपण स्वास्थ्य या विषयावर माहिती घेत आहोत. जीवनामध्ये जिथे मूल्य ही गरजेचे आहे, तिथे आपले स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या मूल्यांचं आपल्या स्वास्थ्याशी खूप घनिष्ठ असं नातं एक आहे, आणि ह्याबद्दलच आपण मार्गदर्शन घेत आहोत. आणि हे मार्गदर्शन देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. सर्वप्रथम डॉक्टर रतन राठोड, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, आपण मागील सत्रामध्ये हृदयविकार ह्या विषयावर चर्चा करत होतो, आणि त्यावेळेला बरीचशी अशी महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली, जिथे तुम्ही हेही सांगितलं की हृदयविकाराशी किंवा हार्ट अटॅक आल्यावर आम्ही जे घाबरतो, तर त्याचं महत्वाचं कारण तुम्ही सांगितलं की टोटल पंपिंग जी आहे किंवा त्याची जी मांसपेशी आहे ती मरून जातात, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरशी सांभाळणं त्याला गरजेचं आहे. चांगला कोलेस्ट्रॉल काय, वाईट कोलेस्ट्रॉल काय, आणि त्याच्यासाठी प्रसन्नता किती गरजेची आहे हेही तुम्ही आम्हाला मागच्या सत्रामध्ये सांगितलं. डॉक्टर साहेब, जेव्हा तुम्ही त्याची कारणं आम्हाला सांगत होता, त्यावेळेला तुम्ही एक असा शब्द वापरला की अनुवंशिक आई वडिलांकडून येण्यासारखं असतं. तर अनुवंशिक जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये अनुवंशिकता आहे, आईला आहे किंवा वडिलांना आहे, तर त्या व्यक्तीला अटॅक येण्याची शक्यता कितपत आहे? ती व्यक्ती त्या गोष्टीला लांबू शकते का किंवा थांबू शकते का? दोन्हीपैकी काय करू शकते, होऊ शकतं का, असं काही आहे का?
आता आई वडिलांना हार्ट अटॅक आहे, तर तो बीज जो आहे हार्ट अटॅकचा जो बीज, तो मुलामध्ये जातो. अशा लोकांमध्ये 20% चान्सेस असतात हार्ट अटॅक येण्याचे. जेनेटिक जो रिस्पॉन्सिबल असतो, कारणीभूत असतो. पण हार्ट अटॅक आपल्याला लवकर येणं किंवा त्याला पोस्टपॉन करणं ते आपल्या हातामध्ये आहे. कसं? आता जो बीज आहे हार्ट अटॅकचा, वडला आई वडिलाकडून आपल्यामध्ये आलेला आहे, बीज आलेला आहे. आता जसं आपण झाडाचे बीज बघतो की झाडाचा बीज आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याचं झाड आणि त्याचं फ्रूट फळ ते लवकर येणं किंवा स्लो येणं, लांबणं येणं ते आपल्या हातामध्ये. लवकर येण्यासाठी, झाड लवकर वाढण्यासाठी आपण काय करणार? त्याला खत घालणार, त्याला पाणी घालणार, त्याला ऊन देणार. हे तीन जर गोष्टी आपण त्याला केल्या बीजला, तर ते झाड लवकर वाढणार. त्याच प्रकार हा जो हार्टचा बीज आहे त्याला जर आपण खत घातलं, खत म्हणजे काय? खत म्हणजे वाईट जेवण, फास्ट फूड, आईस्क्रीम, मिठाई, जे पौष्टिक फूड नाही आहे, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन नाही आहे, तो फूड, जंक फूड ज्याला आपण म्हणतो. तर फूड म्हणजे त्याचं झालं खाद्य. ऊन म्हणजे काय? राग, क्रोध, गुस्सा. जर आपण जरा जरा गोष्टीवर आपण जर रागीटपणा केलं, टेन्शन घेतलं, तर आणि जेवणामध्ये जर आपण पथ्य नाही पाळले, तर आपला हा जो बीज आहे हार्टचा, तो लवकरच आपल्याला फळ देणार हार्ट अटॅकचा. तर आपल्याला हार्ट अटॅक 25-30 वर्षांमध्ये येऊ शकेल. तेच जर आपण आपली लाईफस्टाईल बदलली, आपल्या लाईफस्टाईलमध्ये जेवण पौष्टिक जेवण, चरबी एकदम कमी, फायबर जास्ती, आणि आपण रोज एक्सरसाइज केली, तर आणि चिंता टेन्शन फ्री लाईफ जर आपण जगलो, तर आपल्याला हार्ट अटॅक 50 नंतर येणार. तर ते आपल्या हातामध्ये आहे. तर म्हणून आपण म्हणतो की हे जे जीन्स आहे, हे जीन्स आर लाईक ए लोडेड गन्स. गनमध्ये, पिस्तोलमध्ये गोळी रेडी करून ठेवलेली आहे. तर हे जीन्स आहेत, पण ती गोळी बाहेर निघणार किंवा नाही निघणार ते आपल्या हातामध्ये आहे. आलं का लक्षात? ट्रिगर केल्याशिवाय ती गोळी बाहेर निघू शकत नाही. सो जीन्स आर लाईक लोडेड गन्स. तर जीन्स तुमच्या हातामध्ये आहे, त्याला पोस्टपॉन करायचं हार्ट अटॅक, किंवा लवकर हार्ट अटॅक आणायचं.
खूप छान, खूप सुंदर डॉक्टर साहेब. दर्शक हो, तुम्ही लक्षात घेतले ही गोष्ट की आपल्याच हातामध्ये आहे. भले तुमच्या आई वडिलांमध्ये ते आई वडिलांकडून आलेली असेल अनुवंशिकता, पण आपल्या हातामध्ये ही गोष्ट आजपर्यंत आपण कदाचित ऐकली नसेल. इतक्या सोप्या शब्दामध्ये आणि सुंदर शब्दांमध्ये डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही मागच्या सत्रामध्ये म्हटलात की राग, द्वेष किंवा एकटेपणा हा प्रकार तुम्ही तिथे नमूद करत होता, तर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा आणि हार्टचा म्हणजे हृदयाचा काही असा घनिष्ठ संबंध आहे का, की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीचं मन जर कमकुवत असेल तर त्याला लवकर हार्ट अटॅक येईल, किंवा एखादा व्यक्ती रागिष्ट असेल त्याला असं असं काही त्याचं घनिष्ठ नातं वगैरे आहे का?
हो, हा जो आहे फार इम्पॉर्टंट प्रश्न विचारला तुम्ही मला, आणि फार इम्पॉर्टंट आहे. ज्या ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे, आपण फक्त, आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकतो तर आम्ही फक्त शरीराचा अभ्यास करतो. मी आज 10 वर्ष मी शिकलो, हार्ट कार्डिओलॉजी शिकलो, पण 10 वर्षामध्ये मला मन काय होतं हे शिकवलं नाही. आपले विचार कसे आपल्या शरीरावर इफेक्ट करतात, त्याचा प्रभाव टाकतात, हे आम्हाला शिकवलं जात नाही. हे दुर्भाग्य आहे आपलं. आणि सारा जो प्रकार आहे तो सारा प्रकार आहे आपल्या मनाचा. मनाचं काम आहे विचार करणं. जसं आपण विचार करतो तसं आपल्या शरीराची रचना घडते. आपण विचार पॉझिटिव्ह करतो किंवा निगेटिव्ह करतो किंवा वेस्ट विचार करतो, तीन प्रकारचे आपण विचार करतो. पॉझिटिव्ह विचार फार कमी लोक करतात. श्रेष्ठ विचार असतात. विचार करायला आपल्याला माहीत नसतं की काय पॉझिटिव्ह विचार आहेत. निगेटिव्ह विचार म्हणजे इकडची तिकडची गोष्ट करणं, दुसऱ्याची निगेटिव्ह गोष्ट करणं, हे निगेटिव्ह विचार. जेव्हा आपण एक विचार करतो तर आपल्या मनामध्ये एक इनर्जी, एक ऊर्जा पैदा होते. आणि ती इनर्जी, ऊर्जा, जर तुम्ही निगेटिव्ह विचार करणार तर इनर्जी कशी पैदा होणार? इनर्जी कमजोर पैदा होणार. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार तर इनर्जी स्ट्रॉंग, पॉवरफुल बनेल. आणि ही जेव्हा एक विचार केल्यानंतर जी इनर्जी बनते, ती इनर्जी मनापासून संपूर्ण शरीराच्या एक एक सेल पर्यंत ती व्हायब्रेशनच्या मार्फत जाते. जर तुम्ही कमजोर विचार केलेला आहे, निगेटिव्ह विचार केलेला आहे, तर तुमची ऊर्जा कमजोर होणार. आणि ही कमजोर ऊर्जा आपल्या शरीराच्या एक एक सेलमध्ये जाणार. तर बघा, तुमची ऊर्जा जी आहे, इनर्जी तुमच्या सेलमध्ये कमी पॉवरची जाणार, तर तुमच्या सेलचं डेव्हलपमेंट कसं होणार? कमजोर होणार. तेच जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर तुमची ऊर्जा पॉवरफुल असते. आणि ती पॉवरफुल ऊर्जा, एनर्जी, आपल्या मनाच्या पासून संपूर्ण शरीराच्या एक एक सेल पर्यंत जाते. आणि हे जे आहे हे आता रिसर्च झालेलं आहे. पहिलं आपल्याला माहीत नव्हतं, आता रिसर्च झालेलं आहे. आता सायन्स, मेडिकल सायन्स म्हणतं की जर आपल्या ब्रेनमध्ये जर आपण पॉझिटिव्ह विचार केला, तर पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये एक पार्ट असतो हायपोथॅलॅमस. त्या हायपोथॅलॅमस मध्ये पॉझिटिव्ह विचार केल्याने पॉझिटिव्ह न्यूरोपेप्टाइड्स निघतात. आणि हे पॉझिटिव्ह न्यूरोपेप्टाइड्स आपल्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स, खुशीचे हॉर्मोन्स, ज्याला आपण इंडॉर्फिन DHEA असं म्हणतो, हे रिलीज करतात. फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने आपल्या शरीरामध्ये खुशीचे हॉर्मोन्स निघतात आणि आपण स्वस्थ बनतो. तेच आपण जर निगेटिव्ह विचार केले तर आपल्या ब्रेनमध्ये, ज्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो, त्याचे तिथे निगेटिव्ह न्यूरोपेप्टाइड रिलीज होतात. आणि हे निगेटिव्ह न्यूरोपेप्टाइड आपल्या शरीरामध्ये तणावचे हॉर्मोन्स, टेन्शनचे हॉर्मोन्स रिलीज करतात, ज्याला आपण अड्रेनलिन, नॉन अड्रेनलिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणतो. आणि हे जे तणावचे हॉर्मोन, जर आपण त्याचं इफेक्ट आपण शरीरावर जर बघितलं तर सगळं वाईट परिणाम होतो संपूर्ण शरीरावर. एक पण शरीराचा ऑर्गन्स हे तणावचे हॉर्मोन सोडत नाही. आणि काय इफेक्ट होतो त्याचा? आपल्या हार्टचे ठोके वाढणार, ब्लड प्रेशर वाढणार, चांगला कोलेस्ट्रॉल कमी होणार, वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार. आपल्या हार्टच्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन होऊ शकतात, स्पाझम मध्ये जाऊ शकतात, आणि आर्टरी बाक नसताना सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. दुसरी गोष्ट फार महत्वाची, ह्या तणावच्या हॉर्मोन्समुळे, स्ट्रेस हॉर्मोनमुळे आपल्या डोक्यामध्ये जे शांतीचे व्हायब्रेशन असतात, ते आपण रेकॉर्ड करू शकतो आपल्या डोक्यामध्ये. ते शांतीचे जे व्हायब्रेशन असतात ज्याला आपण अल्फा वेव्स म्हणतो, त्याचं परिवर्तन बीटा वेव्स मध्ये होते, अशांतीच्या वेव मध्ये होतात. ते एक फक्त आपण निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह विचार केल्याने आपल्यामध्ये किती नुकसान होतो, आणि हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत, जे वाईट हॉर्मोन्स, स्ट्रेसचे हॉर्मोन्स आहेत, ते आपल्या रक्तवाहिनीच्या आतल्या लेअरला डॅमेज करतात, ज्याच्यामुळे ब्लॉक होतो. हे आपल्याला माहीत नाही. आपण फक्त ते ब्लड प्रेशर, डायबिटीज, मोटापा, एक्सरसाइज, स्मोकिंग, हेच फक्त त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतो. पण आपल्या ह्या जीवनामध्ये, हे रोजच्या जीवनामध्ये आपण रोजच महाभारताचं युद्ध खेळत असतो, लोकांची बोलण्यामध्ये, कर्मामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपले हेच निगेटिव्ह विचार आणि फाईट चालत असते. त्याच्यामुळे आपलं इतकं हे हॉर्मोन्स, वाईट हॉर्मोन्स निघतात की ते आपल्या आर्टरीच्या आतमधल्या लेअरला डॅमेज करतात, त्याच्यामुळे ते ब्लॉक होतं. तर हे जे आहे फार महत्वाचं आहे की आपलं विचार, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवावे. निगेटिव्ह केल्याने आपलाच नुकसान होतो. एखादा समजा तुमची तुम्हाला तुमचं कोणी पाकिट मारलं, 5,000 रुपये गेले, 5,000 रुपये गेल्यानंतर आपल्या आपण फक्त निगेटिव्हच विचार करणार पुढच्या बद्दल, त्याचं काहीतरी निगेटिव्हच आपण बोलणार, त्याच्यामुळे आपला जो 5,000 रुपये जो गेला तो परत येऊ शकत नाही. पण आपले कर्म निगेटिव्ह खात्यामध्ये गेले, कर्माचं फळ आपल्याला मिळतो. आपण जे आता कर्म आपल्याला जे आपल्याला रोल मिळालेला आहे ते मागच्या कर्माचं आहे. आता आपण जे कर्म करणार त्याचं आपल्याला भविष्य बनणार. तर आपण निगेटिव्ह कर्म केला, पुढच्या वेळेला आपण भलं बोललं, सगळं निगेटिव्ह सांगून दिलं, आपल्या कर्माची रेकॉर्डिंग झाली. आपण सिरियसली घेतलं तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकेल. 5,000 तर गेलेच, हार्ट अटॅक पण आला, हार्ट पण डॅमेज झाला, आयसीयू मध्ये पण गेला, आणि 40,000-50,000 रुपये एंजियोप्लास्टी झाली तर 2 लाख रुपये पण गेले. ते एक सिम्पल इन्सिडन्स मध्ये आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं, त्या सिच्युएशन मध्ये आम्ही कसं विचार करायचं, पॉझिटिव्ह विचार कसं करायचं, हे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतो. म्हणून म्हटलेलं आहे की स्वस्थ जर राहायचं असेल तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. जोपर्यंत आपण आध्यात्मिक ज्ञानाकडे वळत नाही, आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं प्रत्येक सिच्युएशन मध्ये, हे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान शिकवतो. आणि हे मनाचं आपल्या शरीरावर कसं इफेक्ट होतो, परिणाम होतो, त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. फार चांगलं उदाहरण आहे की 1960 एक माणूस होता अमेरिकेमध्ये, त्याला एक कॅन्सर होतं, त्या कॅन्सरचं नाव आहे हॉजकिन कॅन्सर, आणि त्याला इथे मोठी गाठ होती. त्यावेळेला 1960 ह्या कॅन्सरचं औषध नव्हतं. तर पेपरामध्ये बातमी आली की एक औषध आहे क्रिबिओजिन, ह्याचं रिसर्च चाललं आहे ह्या कॅन्सरवर. जेव्हा त्या पेशंटनी ती बातमी न्यूज पेपरामध्ये वाचली, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब असं असं न्यूज आलेली आहे, तुम्ही मला ते इंजेक्शन द्या. डॉक्टरनी सांगितलं की त्याचं अजून रिसर्च सुरू होते, त्याचा रिझल्ट माहित नाही आपल्याला. पेशंटनी फोर्स केलं डॉक्टरला की नाही तुम्ही मला इंजेक्शन द्या. डॉक्टरनी त्यांना 2 इंजेक्शन दिले आणि 2 इंजेक्शन दिल्यानंतर त्याची गाठ मोठी गायब झाली. 6 महिन्यानंतर परत आर्टिकल आला पेपरामध्ये की ती जे औषध आहे त्याचं रिझल्ट चांगलं नाही. ही बातमी वाचल्यानंतर त्याची गाठ परत आली. जेव्हा ही गोष्ट डॉक्टरला समजली तर डॉक्टरनी युक्ती केली आणि त्याला सांगितलं की पहिलं जे तुम्हाला मी इंजेक्शन दिलं होतं ते प्युअर नव्हतं, आता मी प्युअर इंजेक्शन तुम्हाला देतो. प्युअर नव्हती, पण त्याने पेशंटला मानसिक बाजू जाणून त्याला अशी युक्ती केली मेडिकल जर्नलमध्ये की हे औषध ह्या कॅन्सरसाठी युजफुल नाही, त्याचा रिझल्ट काही नाही. हे वाचल्यानंतर त्याची गाठ परत आली आणि नंतर तो एक्सपायर झाला, वारला. कुठे झाला प्रॉब्लेम? सगळा प्रॉब्लेम झाला डोक्यामध्ये, मनामध्ये. जसं आपण विचार करतो तसं आपली शरीराची रचना होते. असे पुष्कळसे एक्झाम्पल आहेत, फक्त खेळ आहे मनाचा. पहिली ही जी बिमारी स्टार्ट जी होती, सुरुवात होती, ती आपल्या मनामध्ये होते, विचाराच्या माध्यमाद्वारे आपल्या मनामध्ये होते. आणि जेव्हा ही मनामध्ये कंटिन्यूस जर आपले विचार चालत राहिले तर नंतर ही बिमारी, काही वर्षानंतर ही बिमारी इथून मग आपल्या ऑर्गन्समध्ये जाते. मग नंतर ती हार्टमध्ये येणार, फुफ्फुसामध्ये येणार, किडनीमध्ये येणार, लिव्हरमध्ये येणार, ब्रेनमध्ये येणार. काही काळ जातो त्याला, त्या काळामध्ये जर आपण सुधारलो नाही, आपल्या विचारामध्ये आपण परिवर्तन नाही केलं, तीच ही प्रोग्रेस होते. म्हणून फार महत्वाचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पॉझिटिव्ह राहावं. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहतात, प्रत्येक पुष्कळ एक्झाम्पल आहेत की जीवनामध्ये वर्स्ट सिच्युएशनमध्ये असताना सुद्धा त्यांनी सक्सेस प्राप्त केलेली आहे, ते पुढे गेलेले आहे. फक्त एकच त्यांचं पॉझिटिव्हिटी की मी जिंकणार, माझं सगळं चांगलं होणार, आणि ते प्राप्त करतात. म्हणून मला सगळ्यांना ही विनंती आहे की ही जी हार्टची बिमारी आहे ही आपल्या विचारामुळे झालेली आहे. हार्टचीच काय, सगळ्या दुसऱ्या पण बिमाऱ्या ज्या आहेत ते आपल्या विचारामध्ये होतात. जर आपण आपल्या विचाराद्वारे हार्टच्या नळ्या बंद करू शकतो, तर आपल्या विचारामध्ये परिवर्तन करून आपण आपल्या बंद नळ्या उघडू पण शकतो. म्हणून माझी सगळ्यांना दर्शकांना विनंती आहे की पॉझिटिव्ह राहा. कशीही परिस्थिती असेल तर चांगला चांगला सोचा, विचार करा. आणि परमेश्वर म्हणतो, बच्चे अच्छा अच्छा सोचते रहो सब अच्छा हो जाएगा.
वाह, अच्छा अच्छा सोचते रहो सब अच्छा हो जाएगा. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की फक्त एक चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक जर विचार केला तर आपण अनेक रोग जे आहेत त्याच्यापासून आपण स्वतःला सेफ ठेवू शकतो. माझ्या कुठेतरी वाचनात असं आलेलं होतं की विचारांचं एक इफेक्ट असतो, आणि असं वैज्ञानिकांनी डॉक्टरांनी काहीतरी रिसर्च केलेलं आहे. तर ह्या रिसर्चबद्दल, ते बहुतेक पाण्यावर केलेलं आहे, तर तुम्ही ह्याच्यातली थोडी जर आम्हाला अधिक माहिती द्याल तर थोडं स्पष्ट होईल आणि अगदी क्लिअर कट आम्हाला होईल की नक्कीच विचारांचा कसा परिणाम होतो.
बरोबर, फार चांगला तुम्ही प्रश्न विचारला मला की आपण जे विचार करतो, आपण तर जिवंत आहो, चैतन्यमध्ये आहो, आणि आपले हे विचार तर आपल्या शरीरावर इफेक्ट करतातच, पण आपल्या विचाराचा पाण्यावर सुद्धा इफेक्ट होतो हे आपण कधी विचार करत नाही. ती गोष्ट आज रिसर्च मध्ये आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला एक पिक्चर दाखवतो की जपानचा एक सायंटिस्ट होता डॉक्टर इमोटो. हे ते आपण स्क्रीनवर बघूया की हे स्क्रीनवर जर आपण वरचे दोन पिक्चर जर बघितले तर तिथे जो वरचे दोन पिक्चर आहे डाव्या साईडला जो आहे, तर ह्या डॉक्टर सायंटिस्टनी काय केलं की ह्याने पाण्याला -20 डिग्री मध्ये फ्रीज केलं, आणि फ्रीज केल्यानंतर त्यांच्या क्रिस्टलाला मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, दुर्बिणीमध्ये बघितलं, आणि दुर्बिणीमध्ये बघितल्यानंतर त्याने काय बघितलं की आता हे स्क्रीन मध्ये तुम्ही बघता की वरचे दोन पिक्चर आहेत, तर डाव्या साईडचा जो पिक्चर आहे तो तसाच जसा होता तसा बघितला तर बघा की त्याचे जे क्रिस्टल आहे कसे डिस्ट्रीब्युटेड आहेत, शेप बघा तुम्ही वरचा. त्याच्यानंतर त्याने काय केलं, त्या क्रिस्टलला सांगितलं, त्या क्रिस्टलला प्रेयर म्हणजे प्रार्थना केली, त्या पाण्याला प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यानंतर त्याच क्रिस्टलला त्यांनी मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर काय बघितलं की ते वरचं बघा किती सुंदरचं जे आहे ते डिझाईन झालेलं आहे, ते क्रिस्टल एकदम ऑर्गनाइज वे एकत्र आलेलं आहे, असं दिसतंय की काहीतरी तो गहना आहे. अलग लक्षात बघा दोन्ही पिक्चरला, प्रार्थना केल्यानंतर ते पिक्चरचे क्रिस्टल कसं ऑर्गनाइज झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याने काय केलं, त्या पाण्याला सांगितलं थँक्यू बोलल्यानंतर बघा खालचं डाव्या साईडचं क्रिस्टल कसे झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या पाण्याला सांगितलं आय हेट यू, मी तुला नफरत करतो, मी तुला मारणार, असं बोलल्यानंतर त्या मायक्रोस्कोप मध्ये बघा ते मायक्रोस्कोप मध्ये तो पिक्चर आहे कसा, ते क्रिस्टल कसे डिस्टॉर्टेड झालेले आहे, शेप एकदम बिघडलेला आहे. खालचा मधला पिक्चर जर आपण बघितला तर एकदम बिघडलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या पाण्याला सांगितलं की मी तुला प्रेम करतो, त्याचं महिमा केली, आणि त्याच्यानंतर क्रिस्टल परत चांगल्या सुंदर रूपामध्ये ऑर्गनाइज झालेले आहे. बघा किती चांगली गोष्ट आहे की आपण जे बोलतो तो पाणी सुद्धा ऐकतो, त्या पाणी मध्ये सुद्धा जीव आहे. तर जर पाण्यामध्ये इतकं जीव आहे तर आपण तर चैतन्य आहो, आपल्यामध्ये चैतन्य शक्ती आहे. तर आपण जे विचार करतो त्याचं कारण, आपला जो शरीर आहे, आपला शरीर 80% पाण्याने बनलेला आहे. तर जर पाण्याचा इफेक्ट आपल्या विचाराला होतो तर आपल्या शरीराचा शरीराचा जो पाणी आहे त्याच्यावर आपलं विचाराचा इफेक्ट नाही होणार का? आणि आपली सगळी जी रचना आहे ती मॉलिक्युलर लेवल, मॉलिक्युल लेवलवर आहे. तर जेव्हा आपण विचार करतो ही सगळी हार्मोनी आहे. जेव्हा आपण चांगले विचार करतो तर आपले सगळे जे मॉलिक्युल्स आहेत ते हार्मोनीमध्ये राहतात, ज्याला आपण स्पिरिच्युअल हार्मोनी म्हणतो. आणि त्याप्रमाणे आपली ही जी गाडी आहे, शरीररूपी गाडी, ही व्यवस्थित चालते. जेव्हा आपण नेगेटिव्ह विचार करतो तर हे हार्मोनी त्याची बिघडते. जसे ह्या क्रिस्टलमध्ये आपण बघितलं, पाण्याच्या क्रिस्टलामध्ये, की ते कसे डिस्टॉर्टेड झालेले आहे, पसरलेले आहे, तसं बॉडीचे जे मॉलिक्युल्स आहे ते सुद्धा पसरून जातात, एक दुसऱ्याची मदत नाही करत. म्हणून आपलं शरीर जे आहे सुव्यवस्थित काम करत नाही. म्हणून आपल्या विचाराचं आपल्या शरीरावर प्रभाव पडतो.
खूपच छान डॉक्टर साहेब, खूपच छान. दर्शक हो, तुम्ही पाहिलं किती सुंदर उदाहरण त्यांनी आपल्याला दिलं. ही एक असाच एक प्रयोग करून पाहिला आणि डॉक्टर साहेबांनी हे अगदी नमूद केलं की 80% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. आणि जर विचारांचा पाण्यावर इतका असर होतोय तर विचारांचा आपल्या शरीरावर काय असर होत असेल, काय परिणाम होत असेल, ह्याचा फक्त तुम्ही नुसतं बसून विचार करा तर लक्षात येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीचे विचार करायचे, श्रेष्ठ करायचेत का नकारात्मक करायचेत का सर्वसाधारण करायचेत. कारण विचारांनीच आपल्या शरीरावर फारसा परिणाम पडत असतो आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. तर आपली जी विचारश्रेणी आहे हिला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कोणत्या पद्धतीने आपण घेऊन जाऊ शकतो, विचारांमध्ये बदल आपण कसा आणू शकतो आणि आपलं जग कसं परिवर्तित करू शकतो, आपलं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवू शकतो, ह्याच्यासाठी तुम्हाला अधिक काही जरी माहिती हवी असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट द्या. किंवा काही प्रश्न असतील तर प्रश्न आम्हाला मेल करू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com तुम्ही भेट देऊ शकता. ह्या सत्रामध्ये आपण इथेच थांबणार आहोत, परंतु डॉक्टर साहेबांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर मार्गदर्शन घ्यायचंय. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.